ವಿಘ್ನನಾಯಕಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿಘ್ನರಾಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಗೌರೀಪುತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಗಣೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ಕಂದಾಗ್ರಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಅವ್ಯಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಪೂತಾಯ ನಮಃ ಓಂ ದಕ್ಷಾಯ ನಮಃ ಓಂ ಅಧ್ಯಕ್ಷಾಯ ನಮಃ ಓಂ ದ್ವಿಜಪ್ರಿಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಅಗ್ನಿಗರ್ಭಚ್ಛಿದೇ ನಮಃ ಓಂ ಇಂದ್ರಶ್ರೀಪ್ರದಾಯ ನಮಃ ಓಂ ವಾಣಿಪ್ರದಾಯ ನಮಃ ಓಂ ಅವ್ಯಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಸಿದ್ಧಿಪ್ರದಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವತನಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವರೀಪ್ರಿಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಾತ್ಮಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ದೇವಾಯ ನಮಃ ಓಂ ಅನೇಕಾರ್ಚಿತಾಯ ನಮಃ ಓಂ ಶಿವಾಯ ನಮಃ ಓಂ ಶುದ್ಧಾಯ ನಮಃ ಓಂ ಬುದ್ಧಿಪ್ರಿಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಶಾಂತಾಯ ನಮಃ ಓಂ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣೇ ನಮಃ ಓಂ ಗಜಾನನಾಯ ನಮಃ ಓಂ ದ್ವೈಮಾತ್ರೇಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುನಿಸ್ತುತ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಕ್ತ ವಿಘ್ನ ವಿನಾಶನಾಯ ನಮಃ ಓಂ ಏಕದಂತಾಯ ನಮಃ ಓಂ ಚತುರ್ಬಾಹವೇ ನಮಃ ಓಂ ಚತುರಾಯ ನಮಃ ಓಂ ಶಕ್ತಿ ಸಂಯುತಾಯ ನಮಃ ಓಂ ಲಂಬೋದರಾಯ ನಮಃ ಓಂ ಶೂರ್ಪಕರ್ಣಾಯ ನಮಃ ಓಂ ಹರಯೇ ನಮಃ ಓಂ ಬ್ರಹ್ಮ ವಿದುತ್ತಮಾಯ ನಮಃ ಓಂ ಕಾಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಗ್ರಹಪತಯೇ ನಮಃ ಓಂ ಕಾಮಿನೇ ನಮಃ ಓಂ ಸೋಮ ಸೂರ್ಯಾಗ್ನಿಲೋಚನಾಯ ನಮಃ ಓಂ ಪಾಶಾಂಕುಶಧರಾಯ ನಮಃ ಓಂ ಚಂಡಾಯ ನಮಃ ಓಂ ಗುಣಾತೀತಾಯ ನಮಃ ಓಂ ನಿರಂಜನಾಯ ನಮಃ ಓಂ ಅಕಲ್ಮಷಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಯಂ ಸಿದ್ಧಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಿದ್ಧಾರ್ಚಿತ ಪದಾಂಬುಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಬೀಜಪೂರ ಫಲಾಸಕ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ವರದಾಯ ನಮಃ ಓಂ ಶಾಶ್ವತಾಯ ನಮಃ ಓಂ ಕೃತಿನೇ ನಮಃ ಓಂ ದ್ವಿಜಪ್ರಿಯಾಯ ನಮಃ ಓಂ ವೀತಭಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಗದಿನೇ ನಮಃ ಓಂ ಚಕ್ರಿಣೇ ನಮಃ ಓಂ ಇಕ್ಷುಚಾಪಧೃತೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀದಾಯ ನಮಃ ಓಂ ಅಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಉತ್ಪಲಕರಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಪತಯೇ ನಮಃ ಓಂ ಸ್ತುತಿಹರ್ಷಿತಾಯ ನಮಃ ಓಂ ಕುಲಾದ್ರಿಭೇತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ಜಟಿಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಕಲಿಕಲ್ಮಷನಾಶನಾಯ ನಮಃ ಓಂ ಚಂದ್ರಚೂಡಾಮಣಯೇ ನಮಃ ಓಂ ಕಾಂತಾಯ ನಮಃ ಓಂ ಪಾಪಹಾರಿಣೇ ನಮಃ ಓಂ ಸಮಾಹಿತಾಯ ನಮಃ ಓಂ ಆಶ್ರಿತಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಕರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸೌಮ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಕ್ತವಾಂಛಿತದಾಯಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಶಾಂತಾಯ ನಮಃ ಓಂ ಕೈವಲ್ಯ ಸುಖದಾನಂದನಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಚ್ಚಿತಾನಂದ ವಿಗ್ರಹಾಯ ನಮಃ ಓಂ ಜ್ಞಾನಿನೇ ನಮಃ ಓಂ ದಯಾಯುತಾಯ ನಮಃ ಓಂ ದಾಂತಾಯ ನಮಃ ಓಂ ಬ್ರಹ್ಮದ್ವೇಷ ವಿವರ್ಜಿತಾಯ ನಮಃ ಓಂ ಪ್ರಮತ್ತ ದೈತ್ಯ ಭಯದಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಕಂಠಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿಭುದೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಓಂ ರಮಾರ್ಚಿತಾಯ ನಮಃ ಓಂ ನಿಧಯೇ ನಮಃ ಓಂ ನಾಗರಾಜ ಯಜ್ಞೋಪವೀತವತೇ ನಮಃ ಓಂ ಸ್ಥೂಲಕಂಠಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಯಂ ಕರ್ತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ಸಾಮಘೋಷ ಪ್ರಿಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ಥೂಲತುಂಡಾಯ ನಮಃ ಓಂ ಅಗ್ರಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಧೀರಾಯ ನಮಃ ಓಂ ವಾಗೀಶಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಿದ್ಧಿದಾಯಕಾಯ ನಮಃ ಓಂ ದೂರ್ವಾಬಿಲ್ವ ಪ್ರಿಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಅವ್ಯಕ್ತಮೂರ್ತಯೇ ನಮಃ ಓಂ ಅದ್ಭುತಮೂರ್ತಿಮತೇ ನಮಃ ಓಂ ಶೈಲೇಂದ್ರತಂದೋತ್ಸಂಗಖೇಲನೋತ್ಸುಕಮಾನಸಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಲಾವಣ್ಯ ಸುಧಾಸಾರ ಜಿತಮನ್ಮಧ ವಿಗ್ರಹಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಮಸ್ತ ಜಗದಾಧಾರಾಯ ನಮಃ ಓಂ ಮಾಯಿನೇ ನಮಃ ಓಂ ಮೂಷಕವಾಹನಾಯ ನಮಃ ಓಂ ಹೃಷ್ಟಾಯ ನಮಃ ಓಂ ತುಷ್ಟಾಯ ನಮಃ ಓಂ ಪ್ರಸನ್ನಾತ್ಮನೇ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಸಿದ್ಧಿಪ್ರದಾಯಕಾಯ ನಮಃ ಇತಿ ಶ್ರೀ ವಿಘ್ನೇಶ್ವರ ಸ್ತೋತ್ರ ಶತನಾಮಾವಳಿ ಸಂಪೂರ್ಣ. ಓಂ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा अच्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदगम् सर्वम् यद्भूतम् यच्च भव्यम् उतामृतत्वस्येशानः यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अतो जायागंश्च पुरुषः पादोऽस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतम् दिवि त्रिपादूर्ध्व उदैत् पुरुषः पादोऽस्येहाभवात् पुनः ततो विश्वज्जङ्क्रामत् शासनानशने अभि तस्माद् विराड जायत विराजो अधिपुरुषः स जातो अच्चरिच्यत पश्चाद्भूमिमधो पुरः यत्पुरुषेण हविषा देवायज्ञमतन्वता वसन्तो अस्यासीदाज्यम् ग्रीष्म युध्म शरद्धविः सप्तास्यासन् परिधयः त्रिःसप्तसमिध कृताः देवा यद्यज्ञम् तन्वानाः अबध्नन् पुरुषम् पशुम् तम् यज्ञम् बर्हिषि प्रोक्षन् पुरुषम् जातमग्रतः तेन देवा अजयन्त साध्या ऋषयश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः संभृतम् ऋषदाज्यम् पशूगुंस्थागुंश्चक्रे वायव्यान् आरण्या ग्राम्यांश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः ऋचः सामानि जिज्ञिरे छन्दागुंसि जिज्ञिरे तस्मात् यजुस्तस्मादजायत तस्मादश्व अजायन्त एकेचोभयादतः गावो ह जिज्ञिरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः यत्पुरुषम् यददुः कतिधा व्यकल्पयन् मुखम् किमस्य कौ बाहु का ऊरूपादावुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहूराजन्यः कृतः ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यागुम् शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षोः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्य आसीदन्तरिक्षम् शीर्ष्णौर्जौ समवर्तत पद्भ्यागुम् भूमिर्दिश श्रोत्रात् तथा लोकागुम् अकल्पयन् वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचिन्त्य धीरः नामानि कृत्वाभिवदन् यदास्ते धाता पुरस्ताज्यमुदा जहार शक्रः प्रविद्वान् प्रदिजश्च तस्रः त्वमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकम् महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अभ्यः सम्भूतः पृथिव्यैरसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि तस्य त्वष्ठा विदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसः परस्तात् त्वमेवम् विद्वानमृतैः भवति नान्यः पन्था विद्यते यनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीराः परिजानन्ति योनिम् मरीचीनाम् पदमिच्छन्ति वेधसः यो देवेभ्य आतपति यो देवानाम् पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये रुचम् ब्राह्म्यम् जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्वैनम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असंवसे ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्याप्तम् इष्टं मणिषाण अमुं मणिषाण सर्वं मणिषाण ॐ शान्ति शान्ति शान्तिः।